आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला स्थिर सरकार देण्याची विरोधकांमध्ये क्षमता नसल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात टीका. धर्म आणि जातीच्या नव्हे तर रोजगार, पाणी, रस्ते आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचं लातूरमध्ये आवाहन. उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी. 6 देशांमध्ये 99,000 मेट्रिक टनांहून अधिक कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी. कांद्याच्या विकरण क्षमतेतही तिप्पट वाढ. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत ज्योती वेण्णमची सुवर्णपदकाची हॅट्रिक. देशाला स्थिर सरकार देण्याची विरोधकांची क्षमता नसल्याचा आरोप प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरातल्या प्रचारसभेत केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. महाराष्ट्राला सामाजिक न्यायाची परंपरा आणि काँग्रेसने सामाजिक न्यायाची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी त्यांनी कर्नाटकचं उदाहरण दिलं. आगामी टप्प्यांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात केलेल्या विकास कामांचे दाखले दिले. राज्यात हर घर मोदी, मन मन मोदी आहेत, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून मोदींच्या 400 पारच्या स्वप्नांना हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मान देऊया गादीला, मत देऊया नरेंद्र मोदींना, हे कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे. कोल्हापूरचा हुंकार दिल्लीत पोहोचवा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. धर्म आणि जातीच्या आधारावर नव्हे तर रोजगार, पाणी, रस्ते आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर मतदान करा असं आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज केलं. लातूरमध्ये प्रचारसभेत त्या बोलत होत्या. जाहिरातींना भूलून न जाता वास्तवाकडे लक्ष द्या आणि येत्या 5 वर्षात आयुष्यात सुधारणा करायची असेल तर विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भाजपाच्या सरकारनं देशातल्या जनतेच्या समस्या सोडवल्या नाहीत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात सरकारला अपयश आल्याची टीका त्यांनी केली. विद्यमान सरकारच्या काळात महागाई वाढली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मुद्द्यावर प्रधानमंत्री काहीही बोलत नाहीत. राज्यातलं सरकार त्यांनी पैशाच्या बळावर पाडलं असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये टाकले जातील आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 50% राखीव जागा ठेवल्या जातील असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सांगितलं. ते आज आसाममध्ये बारपेटा जिल्ह्यात एका प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेस पक्ष शिकाऊ उमेदवारी कार्यक्रमातून रोजगार निर्माण करेल आणि तरुणांना 1 लाख विद्यावेतन देईल असंही त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षानं उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. निकम यांचा सामना आता काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 मतदारसंघात मिळून अंदाजे सरासरी 59.63% मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक कार्यालयानं दिली आहे. सर्वाधिक 62.65% मतदान वर्ध्यात झालं. सर्वात कमी 57% मतदानाची नोंद यवतमाळ वाशिम मतदारसंघात झाली. बुलढाणा मतदारसंघात 58.45% तर अकोला मतदारसंघात 58.9% मतदान झालं. हिंगोलीत 60.79% तर अमरावतीमध्ये 60.74% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 59.57% तर परभणीत 60.9% मतदान झालं. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्यातल्या 4थ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली. यासाठी 447 उमेदवारांनी 618 अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16, जळगाव 20, रावेर 29, जालना 35, औरंगाबाद 47, मावळ 35, पुणे 42, शिरूर 35, अहमदनगर 36, शिर्डी 22 आणि बीड लोकसभा मतदारसंघात 55 असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयानं दिली. राज्यात 4थ्या टप्प्यातलं मतदान 13 मे रोजी होणार आहे. इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज मंत्रालयातल्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी या शिष्टमंडळाशी संवाद साधला. राज्यातील एकूण मतदार, मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती आदींची माहिती चोकलिंगम यांनी इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाला दिली. शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय घेण्याचं धोरण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं अवलंबल्याची टीका शरद पवार यांनी केली. ते आज महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. साखर निर्यात बंदी, इथेनॉल निर्मितीवर बंदी, दुधाच्या किमती कमी करण्याचे प्रयत्न अशी उदाहरणं त्यांनी यावेळी दिली. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फार वेळ संसदेत येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर देखील हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कांद्यावरची निर्यातबंदी केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिल केली आहे. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या 6 देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांद्याची निर्यात करायची परवानगी सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात खरीप आणि रब्बी पिकांचं उत्पादन कमी असल्याच्या अंदाजाच्या तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती शासनानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. दरम्यान साठवणुकीदरम्यान कांद्याची नासाडी कमी करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं भाभा अणुसंशोधन केंद्राच्या तांत्रिक पाठबळानं विकिरण प्रक्रिया आणि शीत साठवणूक प्रक्रिया केलेल्या साठ्यात गेल्या वर्षीच्या 1200 मेट्रिक टनावरून यावर्षी 5000 मेट्रिक टन इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी कांदा विकिरण आणि शीत साठवणूक प्रक्रियेचा अवलंब केल्यावर कांद्याची नासाडी 10% कमी झाल्याचं आढळून आलं होतं. शांघाय इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं आज सुवर्णपदकाची हॅट्रिक केली. अंतिम सामन्यात तिने अव्वल मानांकित अँड्रिया बेकेरा हिला पराभूत करून सुवर्णपदक पटकावलं. त्याआधी ती आदिती स्वामी आणि परनी कौर यांच्या कंपाऊंड संघानं इटलीला 236-225 असं हरवून कंपाऊंड प्रकारातलं सुवर्णपदक जिंकलं. तर मिक्स डबल्स प्रकारातही ज्योतीने अभिषेक वर्मासह भागीदारी करत इस्टोनियन खेळाडूंना 158-157 असं हरवलं आणि मिक्स डबल्स प्रकारातलं सुवर्णपदक देखील जिंकलं. अभिषेक वर्मा, प्रियांशू आणि प्रथमेश फुगे यांनी कंपाऊंड प्रकारात पुरुष गटात अंतिम फेरीमध्ये नेदरलँड्सला 238-231 असं हरवून सुवर्णपदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्ससमोर 258 धावांचं लक्ष ठेवलं आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लखनौत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर 7:30 सामन्याला सुरुवात होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात येत्या 1-2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात 2 ठिकाणी बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. साक्री तालुक्यात इंदवे तर धुळे तालुक्यातल्या कापडणे इथं होणारे बालविवाह प्रशासनानं घटनास्थळी जाऊन रोखले. यावेळी उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006ची माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद बुरहाणपूर मार्गावर करोली घाट इथं एक प्रवासी बसचं नियंत्रण सुटल्यानं ही बस 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात बसमधले 28 प्रवासी जखमी झाले. खासगी कंपनीची ही बस मध्यप्रदेशच्या इंदोर इथून अकोला इथं चालली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला स्थिर सरकार देण्याची विरोधकांमध्ये क्षमता नसल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात टीका. धर्म आणि जातीच्या नव्हे तर रोजगार, पाणी, रस्ते आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचं लातूरमध्ये आवाहन. उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी. 6 देशांमध्ये 99,000 मेट्रिक टनांहून अधिक कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी. कांद्याच्या विकिरण क्षमतेतही तिप्पट वाढ. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत ज्योती वेण्णमची सुवर्णपदकाची हॅट्रिक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.